हा आमचा महाराष्ट्र देश जसा राकट आणि कणखर आहे तसाच तो फुलांसारखा नाजूक आणि कोमलही. या देशात भक्तीचा भाव जसा आपल्याला अभंग ठेवतो तसेच मर्दानी शाहिरी कर्तृत्वाचे पवाडे गाते. या महाराष्ट्रात एवढी पवित्रता आणि मांगल्य आहे की आपोआपच ओठावर येतं.
कांचन कर मंदीचा काटेरी देशा